नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आरती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळो आणि राज्यात सुखशांती नांदो अशी प्रार्थना त्यांनी केली असून सर्वांना शुभेच्छा दिल्या. फेरीवाल्यांसाठीच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत कर्ज वितरणाची मुदत आता 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेसाठी 7,332 कोटी रुपये इतकी तरतूद आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथून मुंबईकडे निघाला. यात मराठवाड्यातले हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज करण्याच्या न्यायालयाच्या सूचनेचं पालन करू असं जरांगे म्हणाले. हे आंदोलन शांततेत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातल्या नारंगी रोड जवळ 4 मजली इमारतीचा काही भाग जवळच्या चाळीवर कोसळून दोघींचा मृत्यू झाला. काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. वसई विरार महानगरपालिका अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 तुकड्या मदत आणि बचाव कार्य करत आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.